हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:13 झाल्या. तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये जसं आपण थोड्या वेळापासून डिस्कस करतो आहोत की बाबरे आजचा आपला जो विषय आहे स्वच्छतागृह, सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक मालमत्ता म्हटल्यानंतर पहिले तर ती आपल्याच नावावर कोणीतरी करून दिलेली असं आपलं वर्तन असतं. अशा पद्धतीनं आपण त्या सगळ्या गोष्टी वापरत असतो आणि त्यातल्या त्यात जेव्हा स्वच्छतागृहांचा विषय येतो तेव्हा तर त्यांना का स्वच्छतागृह म्हणतात मला अजूनपर्यंत प्रश्न आहे. कारण स्वच्छतेचा आणि त्यांचा लांब लांबपर्यंत काही संबंध नसतो. डेफिनेटली काही स्वच्छतागृह नाशकातली अशी आहेत जी अप्रतिम आहेत, सुंदर आहेत. म्हणजे जी मंडळी काम करण्यासाठी तिकडे अपॉइंट केली गेली आहेत ना ती लोक स्वतःचं काम करतायत, पण आपण ना बऱ्याचदा चुकतो. एक तर सगळ्यात विचित्र गोष्ट जी पाहायला मिळते, पहिला मुद्दा स्वच्छतागृहांचा विषय काढल्या मनात येणारा पहिला मुद्दा म्हणजे स्वच्छतागृहांमध्ये वाचायला मिळणारे निबंध आणि आलेख. येस, काय लेखक जागृत होतात लोकांच्या मनातले आणि काय स्वरूपाचं ते लिखाण असतं. अरे बापरे बापरे बाप. चलो ये रायटिंग से इन्स्पायर होके, इन्स्पायर वगैरे होण्याची गरज नाही आहे त्या रायटिंग वरून, स्वच्छतागृहांमधल्या रायटिंग वरून, पण एकूण काय स्वरूपाचा बुवा आशय तुम्हाला वाचायला मिळतो जरा शेअर करा. 2-3 ते पते जुनाच नंबर येतोय तोंडात, 6601935 नंबर आहे. या सगळ्या विषयासंदर्भात एक 1.5-2 वर्षांपूर्वी आपण मॉर्निंग नंबर वन मध्ये एक गोष्ट केली होती, तिची पण जरा आठवण ताजी करूयात. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.